नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमातून अनेक विषयांना आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा आपल्या समस्या, बरेचसे आपले प्रश्न असे होते ज्यांच्यावर आपल्याला मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. मागील सत्रामध्ये एक विशेष अशा विषयाला आपण पाहत होतो, विषयाबद्दल आपण माहिती घेत होतो, आणि ती म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान आणि ध्यानाचं शास्त्र, सायन्स ऑफ मेडिटेशन ह्या विषयावर आपण बोलत होतो. ह्या विषयामध्ये अगदी खूप सखोल अशी अभ्यास केलेली एक व्यक्ती आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये बसलेली आहे, ज्यांना आपण सर्वजण जाणत आहात. तर असे आपले आदरणीय डॉक्टर सचिन परबजी, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, आपण मागच्या सत्रामध्ये आम्हाला ही माहिती दिली की ध्यानाची आजच्या युगामध्ये का लोकांना गरज आहे, आणि ज्या पद्धतीचं आम्ही जीवन जपतोय, जी जीवनशैली आता लोकांची आहे, त्याच्यामुळे जो तणाव एक लोकांमध्ये किंवा टेन्शन एक लोकांमध्ये तयार होत चाललेला आहे, त्याच्यापासून होत असलेले अनेक प्रकारचे रोग तुम्ही आम्हाला सांगितलेत की कसे रोग होत आहेत, आणि त्या रोगांना इलाज नाही, एक परमनंट तुम्ही म्हणतात की एक इलाज नाही, परंतु त्याच्यासाठी ध्यान अवस्था व्यक्तीमध्ये असणं तुम्ही सांगितलं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर जे झालेलं रिसर्च आहे, संशोधन जे आहे, त्याच्याबद्दलही तुम्ही आम्हाला माहिती दिलेली आहे. परंतु ही ध्यान अवस्था जी आहे किंवा ध्यान करण्याने एक्झॅक्टली व्यक्तीला काय मिळतं किंवा कशी ही ध्यान अवस्था एखाद्या व्यक्तीमध्ये आपलं कार्य करत राहते.
आपल्या शरीरामध्ये एक संस्था आहे ज्याला आपण हिलिंग सिस्टीम म्हणतो, कारण ठीक करण्याचे. शरीर फार सुंदर आहे, निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये अशा मेकॅनिझम्स आहेत की त्या जर जागृत झाल्या तर आपोआप ते स्वतःला ठीक करतात. मी एक उदाहरण देईन. जसं आपल्याला फ्रॅक्चर झालं, तर फ्रॅक्चर झाल्यावर ऑर्थोपेडिक किंवा हाडांचे डॉक्टर असतात, ते काय करत नाही, ते नुसतं दोन हाडांचे तुकडे एकत्र आणून त्याच्यावर प्लास्टर लावतात, बाकी जुळवण्याचं काम आपोआप आपलं शरीर करतं. तर आपल्या शरीरामध्ये असा एक इंटेलिजन्स आहे, अशी एक बुद्धी आहे की ती स्वतःला ठीक करते. तर ही जी शक्ती आहे ह्याला आम्ही हिलिंग सिस्टीम म्हणतो. आणि आम्ही असं पाहिलेलं आहे की जे लोक मेडिटेशन करतात नियमित रूपामध्ये, विधीपूर्वक मेडिटेशन करतात, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांच्या शरीरामध्ये ही हिलिंग सिस्टीम ऍक्टिव्ह असते, आणि छोटे मोठे आजार हे आपोआप स्वतःला ठीक करायला लागते. आणि मी पुन्हा सांगेन की येस, तुम्हाला जर औषधं चालू असतील तर ती तुम्हाला नियमित घ्यायची आहेत. कधीही असा गैरसमज करू नका की मी मेडिटेशन करतो तर माझी मी औषधं स्वतःहून बंद करेन. स्वतःहून कधी बंद नाही करायची आहेत. जरी आपण मागच्या सत्रात पाहिलं की जो हार्टचा आजार आहे किंवा आणखीन आजार आहे, ब्लड प्रेशर आहेत, येस मी बघितलेलं आहे की लोकांची औषधं ही कमी होतात, बंद पण होतात, तरी मी सांगेन की तुम्ही फॉलोअप करत राहा आणि स्वतःच्या बुद्धीने औषधं बंद करू नका. हा, तुम्ही या औषधांबरोबर आपली जीवन पद्धती बंद करण्याकडे लक्ष द्या किंवा परिवर्तन करण्याकडे लक्ष द्या. जीवन पद्धती परिवर्तन केली, मेडिटेशन आपण चालू ठेवली, तर आपली औषधं कमी होऊ शकतात. आणि ह्याचा मेकॅनिझम जो मला समजलेला तो आहे, आपल्या शरीरातली जी हिलिंग सिस्टीम आहे किंवा ठीक करण्याची क्षमता आहे, ती जागृत होणे, आणि त्याच्याद्वारे आपला जो संतुलन बिघडलेलं असतं ते पुन्हा नॉर्मल व्हायला लागतं.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता एक हिलिंग सिस्टम बद्दल आम्हाला सांगितलं की अनेक रोगांना लोक, खूप जणांना हा त्रास असतो, आणि त्याच्यामध्ये जेव्हा औषधं खाऊन खाऊन फार असा कंटाळा आणि एक स्टेज येते की वाटतं त्या आयुष्यभर औषधच खायची आहेत का, तर तिथे तुम्ही आम्हाला आता हे स्पष्ट करून सांगितलं की एक हिलिंग सिस्टम प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते, जी जागृत होते किंवा ज्याच्यामुळे आपल्याला एक थोडी एक ताकद मिळते, शक्ती मिळते. तर एक्झॅक्टली मेडिटेशन किंवा ध्यान करणे म्हणजे काय?
मला आठवत आहे जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझं अभ्यासाकडे लक्ष नसताना घरातले एक म्हणतो, तुझं ध्यान कुठे आहे? आपण हा शब्द वारंवार वापरतो ध्यान, पण सध्या जो प्रचलित शब्द झालेला आहे मेडिटेशन. मेडिटेशन हा लॅटिन शब्द आहे, ध्यान हा भारतातला शब्द आहे. पण ध्यान आणि मेडिटेशन पेक्षा सगळ्यात सुंदर जो शब्द आहे जो मला आवडतो तो म्हणजे योग आहे. या सगळ्या शब्दांचं महत्व आहे. मेडिटेशनला किंवा ध्यानाला किंवा योगाला लोक वेगवेगळे शब्द वापरतात. काही जण, जसं आपण स्लाइडमध्ये बघतो, ह्याला म्हणतात की ही उच्च चेतनेकडील यात्रा आहे. काही जण म्हणतात ही आंतरजगतातली यात्रा आहे. काही जण म्हणतात की परमात्म्याचे मिलन म्हणजे ध्यान आहे. काही जण म्हणतात की फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करणे म्हणजे ध्यान आहे. काही जण म्हणतात ही स्वउन्नतीचा अभ्यास आहे, काही जण म्हणतात आतल्या सगळ्या जखमा ठीक होण्यासाठी जी केलेली विधी आहे ती ध्यान आहे. तर ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या मी चुकीच्या म्हणणार नाही, त्या एक एक ध्यानामध्ये किंवा मेडिटेशनमध्ये होणारे जे फायदे आहेत त्याच्याबद्दल सांगत असतात. तर हे सगळं ध्यान आहे, ध्यान किंवा मेडिटेशन किंवा योग. तो योग जो शब्द आहे तो आम्हाला फार आवडतो. योग हा जो शब्द आहे हा संस्कृत युज धातूपासून आलेला आहे. योग म्हणजे मिलन, जसं आपण म्हणतो ना की आज तुम्हाला भेटायचा योग आला, आज योग चांगला आहे, तर योग म्हणजे मिलन. आणि सर्वश्रेष्ठ मिलन आहे ते आहे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. तर आत्मा आणि परमात्म्याचं मिलन हाच खरा योग आहे, हेच खरं ध्यान आहे असं आमचं म्हणणं आहे.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की आत्मा परमात्म्याचं मिलन जे आहे तेच हे ध्यान आहे, परंतु मला एक असं जाणून घ्यायचंय की बरेच प्रकारचे ध्यान करण्याची एक पद्धत आहे, त्याच्याबद्दलही मला जाणून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये मला विशेष एक जाणून घ्यायचंय की आता एक्झॅक्टली कोणाला गरज आहे, शरीराला आहे का मनाला आहे? आणि शरीर आणि मन दोघांना जर असेल तर त्या दोघांच्याही ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणारा ध्यानाचा कोणता तो प्रकार आहे जो असेल, तर मला प्रकाराबद्दलही माहिती जाणून घ्यायची आहे. आणि ह्या दोन्हींच्याही गरजा पूर्ण करणारा एक्झॅक्टली कोणती ती अशी एक प्रकार आहे त्याच्याबद्दल मला माहिती.
छान प्रश्न तुम्ही विचारलात आणि या प्रश्नामुळेच वेगवेगळ्या पद्धती निर्माण झालेल्या आहे. काही ज्या पद्धती आहेत ज्या पूर्णपणे शरीराकडे फोकस करतात, काही ज्या पद्धती मन किंवा आत्म्याकडे फोकस करतात, दोन्ही रास्ते आहेत. आणि या दोघांना आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये दोन शब्द वापरलेला आहे, एक आहे हटयोग आणि एक आहे राजयोग. हटयोग म्हणजे हट्टाने केले गेलेले वेगळ्या पद्धती, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की माझा एक हात मी वर करेन किंवा एक पाय वर करेन, किंवा हट्टाने आपण जे करतो ते हटयोग आहे. त्याच्यामध्ये शारीरिक भरपूर काही क्रिया येतात. आणि दुसरे जे आहे ज्याच्यामध्ये आपण मनाचा वापर करतो, ठीक आहे. जेवढ्या पण ध्यान पद्धती आहेत या दोन पद्धतीचा परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आहे, वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. जसं आपण स्लाइडमध्ये बघू, सध्या पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्यावर रिसर्च झालेला आहे ती आहे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन. भारतातील गुरु महर्षी महेश योगी यांनी या पद्धतीचा आविष्कार केला आणि त्याला प्रचलित केलं पूर्ण फॉरेन विदेशामध्ये ह्या पद्धतीचं प्रचलन केलं आणि सध्या सगळ्यात जास्त रिसर्च ह्याच्यावर आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बघता की झेन मेडिटेशन, जी मारुती कंपनी आहे त्यांची जी झेन गाडी आहे ती झेन मेडिटेशन. पण झेन शब्दाचा पण तुम्ही जर त्याचा कसा आला तो शब्द याच्या इतिहासामध्ये गेला तर कळेल तुम्हाला की ते ओरिजिनल शब्द ध्यान होता. आणि जेव्हा भारतातून बुद्ध धर्म त्याला जेव्हा इथे सस्टेनन्स नाही मिळालं तेव्हा इथून तो त्यांचा जो मास्टर होता तो इथून चीनमध्ये गेला आणि चीन देशामध्ये त्याने ध्यानला चान शब्द झाला. आणि जेव्हा तो चीनमधून जपानमध्ये गेला तेव्हा त्याचा झाला अपभ्रंश झेन झाला. तर ध्यान, चान आणि झेन, तर झेन हा शब्द भारतातूनच केलेला आहे. मूळ शब्द आहे ध्यान, पण हे जापानीज मेडिटेशन आहे, ह्याच्यावर पण स्टडीज आहेत. विपस्सना ध्यान आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, हे पण ह्याच्यावर पण स्टडीज आहेत. प्रेक्षा ध्यान जैन लोकांमध्ये जे करतात, प्रेक्षा ध्यान खूप सुंदर ध्यान आहे. डायनॅमिक मेडिटेशन आचार्य रजनीश यांनी प्रचलित केलेलं आहे. भरपूर लोक कुंडलिनी जागृत करण्यासाठी ध्यानाचा वापर करतात आणि त्यांनी वेगळी नावं दिलेली आहेत. भरपूर असे प्राणायाम आणि आसनं आहेत ज्याला वेगवेगळी नावं लोकांनी दिलेली आहे. भस्त्रिका प्राणायामला कोणी त्याला मॉडिफाय करून त्याला वेगळंच नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे लोकांनी आपापल्या बुद्धीचा वापर करून डेफिनेटली लोकांना भरपूर फायदा करून दिलेला आहे. त्या सगळ्या पद्धती आहेत. ब्रह्माकुमारीचा राजयोग ध्यान पद्धत आहे, पण हा अष्टांग राजयोग नाही आहे. हा राजयोग स्वयं निराकार परमपिता परमात्म्याने शिकवलेला राजयोग आहे. तर ह्या सगळ्या ध्यानाच्या पद्धती सध्या विश्वामध्ये अस्तित्वात आहेत. ह्याच्यामधील काही पद्धती असतात त्या शरीरावर जास्त फोकस असतात आणि काही पद्धती मनावर आणि काही आत्म्यावर आणि परमात्म्यावर फोकस करणाऱ्या आहेत.
तर जसं माझा मागे आता पूर्वी मी प्रश्न विचारला की मन आणि शरीर ह्या दोन्हीवर ज्या असा एक प्रकार सांगा की दोन्हीचंही होईल, कारण कधी वाटतं की शरीर, जसं आता शरीर आहे आमचं, शरीराला तर काही ना काहीतरी त्रास होतोच, तर त्यालाही उपयोगास पडेल. आणि मन जेव्हा अगदी कधी विचलित होतं, कधी निराश होतं, ज्या काही नकारात्मक भावनांबद्दल आपण मागेही चर्चा केलेली, अशी जेव्हा अवस्था होते, त्या दोन्हीमध्ये आम्हाला उपयोगी पडेल अशी कोणती ह्या प्रकारांपैकी ध्यान करण्याची जी प्रकार आहे तो कोणता प्रकार आहे हा?
नाही, जसं मी सांगितलं, शरीर आणि मन ह्या दोघांचा एक दुसऱ्यावर प्रभाव पडतो. तर लोकांनी शरीराला पकडलं कारण शरीराला, शरीर स्थूल आहे, त्याला पकडणं फार सोपं आहे, पण सूक्ष्माला पकडणं कठीण आहे. त्यामुळे काही लोकांनी स्थूलपासून सूक्ष्माकडे गेले, काही लोक सूक्ष्मापासून सूक्ष्माकडे गेले. पण असं आहे ना की तुम्ही शरीराला काय केलं तर त्याचा इफेक्ट मनावर येतो आणि मनाचा इफेक्ट पण शरीरावर येतो, ठीक आहे. तर स्थूलला जसं मी म्हणतो तसं श्वासला रोकणं किंवा श्वास आत बाहेर घेणं हे रिलेटिव्हली सोपं आहे, पण मनाला थांबवणं, मनाला रोकणं हे थोडं कठीण आहे. त्यामुळे आम्ही बघितलं की काही लोक हे जे मनाचे प्रकार असतात त्याच्याकडे जास्त जात नाही, ते फिजिकल एक्सरसाइज मध्ये जास्त जातात. पण आम्ही असं पाहिलेलं आहे, माझ्याकडे एक केस आलेली, मी तुम्हाला सांगितली पण मागे, की फिजिकल ट्रेनर आहे, रोज 4 तास जिम मध्ये एक्सरसाइज करतो, शरीर एकदम धष्टपुष्ट आहे, सगळ्या मसल चांगल्या आहेत, पण रात्री झोप नाही लागत, भीती आहे मला हार्ट अटॅक येईल, न्यूरोटिक डिस, त्यावेळेला मनाचा फार मोठा रोल आहे. त्यामुळे तुमचं शरीर जरी चांगलं असलं पण जर तुमचं मन कमजोर असेल, आत्म्यामध्ये शक्ती असेल, शक्ती नसेल तर काही फायदा नाही आहे. म्हणून आपल्याला असा मेडिटेशन शिकलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्या मनातले विचार श्रेष्ठ, शक्तिशाली आणि पवित्र व्हायला पाहिजेत. तर आमचा असा अनुभव आहे की जे मेडिटेशन पद्धती ज्याच्यामध्ये तुम्ही परमात्म्याच्या जवळ जाता ती मेडिटेशन पद्धती चांगली आहे, कारण ती मूळ रूटवरती आघात करते, म्हणजे तुमच्या विचाराला परिवर्तन करते. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, मी गेल्या 16 वर्षापासून राजयोग ध्यानाचा अभ्यास करतो जे ब्रह्मकुमारींनी शिकवलं आणि त्याच्यावर कार्य केलेलं आहे. तर मला असं वाटतं राजयोग एक फार सोपी पद्धत आहे, कोणत्याही धर्माचा व्यक्ती ती करू शकते. आम्ही बघितलं की आता मला समजा जॉईंटचा त्रास आहे, माझे गुडघे दुखतात किंवा कंबर दुखतात, तर मी भरपूर आसनं करू शकत नाही, मी वाकू शकत नाही, मी बसू शकत नाही, तर मी माझ्यासाठी आसनं आणि नाही, मला समजा छातीमध्ये त्रास आहे तर मी प्राणायाम देखील करू शकत नाही. तर भरपूर अशा गोष्टी आहेत जे मला एकदम स्ट्रेट अवे आउट आहेत, अशी व्यक्ती देखील राजयोगाचा अभ्यास करू शकते. तर ही राजयोगाची विशेषता आहे की कोणत्याही धर्माचा व्यक्ती, कोणत्याही वयाचा व्यक्ती, ऑफकोर्स लहान मुलं 5-6 वर्षानंतर, कोणत्याही वयाचा व्यक्ती याचा अभ्यास करू शकतो. आणि हे मेडिटेशन तुम्ही चालताना पण करू शकता, बसून करू शकता, झोपून करू शकता, कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही करू शकता. त्यामुळे हे अतिशय सहज आहे, म्हणून आम्ही याला काही वेळेला सहज राजयोग ध्यान म्हणतो आणि याचा अभ्यास करू शकतो. जसं स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की जसं आपण मेडिटेशनचा अभ्यास करतो तसं टेन्शनमध्ये जे आपले पॅरामीटर असतात ते सगळे, जसं ब्लड प्रेशर आपलं टेन्शनमध्ये वाढतं, हृदयाचे ठोके वाढतात, किंवा आपलं कोलेस्ट्रॉल जे खराब असतं ते वाढतं आणि भरपूर काही चेंजेस होतात. तर त्याच्या एकदम अपोजिट रिस्पॉन्स आपल्याला राजयोग ध्यानमध्ये दिसतो, हे आम्ही पाहिलेलं आहे. तर राजयोग ध्यान पद्धती एक सहज ध्यान पद्धती आणि ही आंतरराष्ट्रीय आहे, 137 देशांमध्ये सध्या याचा प्रसार आणि प्रचार होतो आणि लाखो विद्यार्थी याचा रोज अभ्यास करतात, याच्यावर फार संशोधन झालेलं आहे. तर मी म्हणेन की जर तुम्हाला एखादी पद्धती तुम्ही शोधत असाल तर राजयोगाचा अभ्यास करा. आणखीन राजयोगाचा फायदा हे मोफत शिकवलं जातं, याच्यासाठी काही चार्जेस घेतले जात नाही, त्यामुळे ही सर्वश्रेष्ठ पद्धती असं मला वाटतं.
साहेब खूप छान तुम्ही आम्हाला स्पष्ट केलं की शरीरापेक्षाही मनाला किंवा आत्म्याला परमात्म्याबरोबर जोडणं खूप गरजेचं आहे, कारण मूळ कारण जे आहे शरीराच्या रोगांचं सुद्धा ते तिथे आहे. आणि अशा वेळेस राजयोग मेडिटेशन किंवा राजयोग ध्यान पद्धती जी आहे ती मदत करणार आहे. राजयोग तुम्ही म्हटलात की आम्ही योग शब्द वापरतो किंवा तुम्हाला योग शब्द हा फार आवडतो सुद्धा, तर योग कळलं, परंतु राजयोग हा शब्द आहे तर मग हा शब्द का, जसं तुम्ही आम्हाला मगाशी स्लाईडमध्ये सांगितलं झेन आहे हा शब्द का तिथे आलेला आहे, तर मग राजयोग का शब्द आलेला आहे ह्याच्यामध्ये, थोडं त्याच्याबद्दल माहिती सांगाल का?
परमात्म्याने आम्हाला सांगितलं की हा राजयोग का आहे, याचे भरपूर उत्तर आहे. ह्याच्यामध्ये राजयोगचं पहिलं उत्तर आहे की हा तुम्हाला राजा बनवतो. कोणाचा राजा? तर पहिलं स्वतःवर राज्य करायला शिकवतो की माझे मन, माझे बुद्धी आणि माझे संस्कार ह्या माझ्या सूक्ष्म शक्ती आहेत, ह्याचा मी राजा बनतो, मालिक बनतो. जेव्हा आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं त्याच्यामध्ये सर्व शक्ती प्रवाहित व्हायला लागतात. त्या शक्तीच्या आधारे आपली बुद्धी एवढी शक्तिशाली होते, आत्मा एवढी शक्तिशाली होते की आपल्या सर्व सूक्ष्म शक्ती माझ्या नियंत्रणात येतात. तर जेव्हा माझ्या सूक्ष्म शक्ती नियंत्रणात येतात, इंद्रिय माझी जी आहेत ती नियंत्रणात आल्या, माझ्या शरीरावर नियंत्रण वाढायला लागतं, माझ्या बोलावर विचारांवर नियंत्रण वाढायला लागतं आणि मी स्वतःचा राजा बनतो. जेव्हा मी स्वतः ऑर्डरमध्ये येतो तेव्हा माझ्याद्वारे दुसऱ्यांना पण मी सुख द्यायला लागतं. माझे कर्म एवढे श्रेष्ठ बनतात की कोणालाही माझ्यापासून दुःख मिळण्याची शक्यता फार कमी होते आणि दुसऱ्यांना मी सुख द्यायला लागतो. दुसऱ्यामध्ये व्यक्ती पण आले आणि प्रकृती पण आले, पाचही तत्व, त्यांना देखील माझ्याद्वारे चांगले प्रकंपन मिळायला लागतं. तर हळूहळू काय होतं की लोक पण मला स्वीकार करायला लागतात आणि लोकांच्या हृदयावर मी राज्य करायला लागतो. तर लोक स्वतःपासून मला स्वीकार करतात की ही श्रेष्ठ आत्मा आहे आणि आपण याला स्वीकार करतो. तर स्वतःवर राज्य करणे, दुसऱ्यांच्या हृदयावर राज्य करणे, आणि जेव्हा आपण स्वतःवर आणि दुसऱ्यांच्या हृदयावर राज्य करतो तर ऑटोमॅटिकली संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची शक्ती आपल्याला येते. याला आम्ही म्हटलेलं आहे की स्वपरिवर्तन जब हम करते हैं तो पूरा विश्व परिवर्तन हो जाता है, जोत से जोत जगने लगती है. और हम राजा बनते हैं तो हमारे साथ में रहने वाले वो लोग भी राजा बनते हैं. तर राजाची क्वालिटी आपल्या मध्ये येते. आणि दुसरा राजयोगचा अर्थ आहे की ह्या राजयोगामध्ये नुसता योग नाही, याच्यामध्ये ज्ञान देखील आहे आणि हे ज्ञान गुह्य ते गुह्य ज्ञान आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये शब्द वापरतो की राज इसमें बहुत समाये हुए. तर या राजयोगामध्ये भरपूर काही रहस्य समावलेले आहेत, ते रहस्य आपल्याला परमात्म्याकडून कळतात म्हणून देखील याच्या राजयोग म्हणतात. या राजयोगामध्ये आपल्याला कळतं की आपण वास्तविकतेमध्ये कोण आहोत. जर आपण शरीर आहोत की शरीरापेक्षा भिन्न शक्ती आहोत, तर आणि जर ही भिन्न शक्ती आहे तर हिचं रूप काय आहे, कशी दिसते ही भिन्न शक्ती, ही केव्हा शरीरात प्रवेश करते, शरीर केव्हा सोडते आणि ही शक्ती किती जन्म घेते आणि येते कुठून आणि जाते कुठे, आणि जसं शरीराचे पिता आहेत तसं आत्म्याचे पिता आहेत का, आहेत तर ते कोण आहेत आणि किती धर्म आहेत आणि ते केव्हा येतात या सृष्टीवर आणि हे संपूर्ण सृष्टी चक्र कसं फिरत असतं अविरत, ही सगळी गुह्य ते गुह्य रहस्य राजयोगामध्ये समावलेली आहेत. राजयोग एवढं गुह्य ज्ञान आहे, भरपूर लोक ह्याच्यावर PhD करतायत, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करतायत आणि हे ज्ञान स्वयं परमात्म्याने आम्हाला दिलेलं आहे म्हणून याला राजयोग असं म्हटलं जातं.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता समजावून सांगितलं आम्हाला की ह्याला राजयोग का म्हटलं जातं, तर नक्कीच एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर कुणालाही उत्सुकता होईल हा राजयोग शिकण्यामध्ये, तर अगदी मला देखील. तर मला एक जाणून घ्यायचं आहे की असं स्टेप वाईज हा राजयोग केला जातो, काही विशेष असे पहिल्या अशा अवस्थेत बसायचे मग हे करायचंय, तुम्ही मागे एकदा आम्हाला करवलेलं होतं, परंतु एक्झॅक्टली जे काही तुम्ही म्हटलात की परमात्म्याने शिकवलेली आहे, तर ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने एखादी व्यक्ती स्वतःला ढाळत असते की काय कोणती प्रक्रिया एक्झॅक्टली होत असते.
राजयोग ध्यानाची विशेषता मी पुन्हा सांगतो की हा हे ध्यान पूर्ण विश्वामध्ये 137 देशांमध्ये शिकवलं जातं आणि हे पूर्णपणे निःशुल्क आहे, कारण परमात्म्याने आम्हाला सांगितलेलं आहे की माझी मुलं माझ्याकडे आल्यावर कोणताही पिता आपल्या मुलाकडून पैसे घेत नाही. कारण मी हे मुद्दामून सांगतो कारण सध्या मार्केटमध्ये दुनियेमध्ये मेडिटेशन शिकवायचे लोक भरपूर पैसे चार्ज करतात, पण ब्रह्माकुमारीमध्ये आमची मान्यता अशी आहे की जेवढी काही लोक आहेत या दुनियेमध्ये सर्व आत्मे आहेत आणि आत्मा आत्मा आपापसामध्ये भाई भाई आहेत, ठीक आहे ना, किंवा भाई बहिणीचं जे नातं आहे पवित्र नातं आहे. आणि कोणत्याही परिवारामध्ये आपण आपल्या घरातल्या लोकांकडून पैसे घेऊ शकत नाही. आणि परमात्म्याने सांगितलंय की हे ज्ञान माझ्या सर्व मुलांसाठी आहे, या पृथ्वीवर माझी जेवढी मुलं आहेत ती वेगवेगळ्या धर्मामध्ये गेलेली आहेत त्यांच्यासाठी पण हे ज्ञान आहे, त्यामुळे ह्या ज्ञानाचे पैसे घ्यायचे नाहीत, हे ज्ञान निःशुल्क आहे. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि तुम्ही कुठेही गेलात, अमेरिकेमध्ये गेलात, युरोपमध्ये गेलात, ऑस्ट्रेलियामध्ये, आफ्रिकेमध्ये गेलात किंवा भारतामध्ये आशियामध्ये, तर तुम्हाला बेसिक 1-7 दिवसाचा कोर्स शिकवला जातो आणि ह्या 7 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कोण आहात, तुमचं रूप काय आहे, तुमचे गुण काय आहेत, तुमचे कर्तव्य काय आहेत, तुम्ही या सृष्टीमध्ये केव्हा आलात आणि तुम्ही किती जन्म घेतला, तुम्ही परत केव्हा जाणार आणि किती दुनिया आहेत, किती वर्ल्ड आहेत. सायन्स पण हल्ली शोधायचा प्रयत्न करतं की एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ आहे का, पृथ्वी व्यतिरिक्त आणखीन कुठे जीवन आहे काय. तर हे ज्ञान पण गुह्यते गुह्य ज्ञान की किती लोक आहेत त्याचं ज्ञान. आणि परमात्मा, डज गॉड एक्झिस्ट, परमात्मा आहे की नाही. जर तो आहे तर त्याचं रूप काय आहे, त्याचं गुण काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे, तो कुठे राहतो, तो केव्हा येतो, आणि तो येतो तर कसा येतो, त्याला कसं ओळखावं, आणि वेगवेगळे धर्म आहेत ते केव्हा येतात, त्यांचा रोल काय आहे, आणि ते कसे आपल्या धर्माची स्थापना करतात, आणि हे सृष्टीचक्र कसं अविरत चालू राहतं, अनादि कसं काय आहे, हे सगळं गुह्य ज्ञान 7 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि 7व्या दिवशी तुम्हाला सांगितलं जातं की कशा प्रकारे आपण परमात्म्याशी आपली बुद्धीचा योग जोडून, मन आणि बुद्धी त्याच्याशी जोडून, त्याच्याकडून कशी शक्ती आपल्यामध्ये ग्रहण करायची, याचं ज्ञान 7व्या दिवशी दिलं जातं. आणि जर तुम्ही हा 7 दिवसाचा कोर्स केला, त्याच्यानंतर रोज त्याचा अभ्यास करायचा असतो, कारण आपल्या जीवनामध्ये रोज समस्या येतात, तर त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. तर ज्ञान आणि योग, ज्ञानाला आम्ही मुरली क्लास म्हणतो, ज्ञानाची मुरली परमात्म्याकडून चालते, तर ते ज्ञानाचा आम्ही ऐकतो 1.5 ते 1 तास रोज सकाळी ह्याचे क्लासेस असतात, आणि त्यावेळेला आम्ही ध्यान करतो. तर ज्ञान आणि योग याचा अभ्यास आम्ही निरंतर करतो. मग जसं आम्ही याच्यामध्ये ऍडव्हान्स होत जातो, तसं मग ह्याच्यामध्ये आणखीन गुह्य ते गुह्य स्टेज मध्ये जाऊ शकतो. तर बेसिक 7 डेज कोर्स आणि रोज ज्ञान आणि योगाचा अभ्यास, असं याचं स्वरूप आहे.
डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती आता दिलेली आहे. दर्शक हो, बरेचदा आपल्याला ही उत्सुकता असते की एखादी गोष्ट खूप आवडते, एखादी पद्धती आपल्याला खूप आवडते, आणि आपल्याला ती करायचीही खूप इच्छा असते, परंतु कधी कधी वाटतं की इतके पैसे कुठून द्यायचं. आणि डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की ब्रह्मकुमारी संस्था हे सर्व काही, आणि जे इतकं आपल्याला फायदेशीर आहे, ही सर्व काही आपल्याला गोष्टी त्या अगदी निःशुल्क देतात. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा काही प्रश्न आहे, काही तुम्हाला अजून विचारायचं आहे, काही तुम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा आमच्या वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता. हा विषय अजूनही आपण पुढे चालू ठेवणार आहोत. ह्या विषयावर अजून काही प्रश्न जे आहेत ते डॉक्टर साहेबांना आपण विचारणार आहोत, परंतु हा भाग इथेच आता आपण संपवत आहोत. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी, आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी, हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.